नमस्कार. ऑपेरा, पॉप संगीत आणि मराठी, हिंदी, पंजाबी व उर्दूतून हिंदुस्थानी शास्त्रीय व सुगम संगीत सहजतेने गाणारा, तसेच पाश्चिमात्य व मूळ भाषेच्या स्थानिक अॅक्सेंटला अजिबात बाधा न आणता दोन्ही प्रकारे गीते सादर करणारा न्यूजर्सीचा 17 वर्षीय नील नाडकर्णी हा अमेरिकन बॉर्न कन्फ्यूज देसी एबीसीडी नव्हे तर अमेरिकन बॉर्न फोकस देसी एबीएफडीचा आदर्श म्हणावा लागेल. 2008 मध्ये ईबीसी रेडिओ 1170 न्यूजर्सी येथे कॅरिओकी किंग हा पुरस्कार नीलने मिळवला. श्रुतीमधुर आवाजाची देणगी लाभलेल्या नीलशी साधलेला हा संवाद. नील, तू अमेरिकेत जन्मलेला आणि वाढलेला आहेस, तरी सुद्धा तू उत्तम मराठी बोलतोस. तुझ्या घरची थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगशील का?
हा, नमस्कार विनोदा मावशी. आणि तर मी जरी अमेरिकेत जन्मलो असलो तरी लहानपणापासून मी माझ्या आई बाबांबरोबर मराठीतूनच बोलतो. मी 3-4 वर्षांचा होईपर्यंत माझे आजी आजोबा आमच्याकडे राहत होते. पुढे मी शाळेत जायला लागल्यानंतर सुद्धा माझ्या आई बाबांबरोबर मराठी मधूनच बोलत राहिलो. घरी माझ्याबरोबर आई, बाबा, आजोबा, माझा छोटा भाऊ शिव आणि छोटी बहीण जाई राहतात. शिव आणि जाई सुद्धा चांगले गातात.
ओके. वयाच्या 4थ्या वर्षी तू सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच गायलास, स्वतःच्या गाण्याला स्वतःच तबल्याची साथही केलीस. एवढ्या लहानपणी हे कसं काय जमलं? तुझ्या घरी कोणी गाणार आहे का की ज्यांच्यामुळे तुला गाण्याची आवड एवढ्या लहानपणी निर्माण झाली?
आमच्या एडिसन गावात डॉक्टर घाणेकरांकडे दरवर्षी गणपती असतो. तिथे लहान मुलांच्या कार्यक्रमात मी 4 वर्षांचा असताना तबला वाजून संत तुकारामांचा आधी विजय कले हा अभंग म्हटला होता. तो सगळ्यांना खूप आवडला. माझ्या बाबांना थोडा तबला वाजवता येतो, मात्र आई आणि बाबा दोघांनाही संगीताची खूपच आवड आहे. अगदी लहानपणापासून मला आठवत आहे की कुठेही बाहेर जाताना आमच्या गाडीत नेहमी मराठी किंवा हिंदी गाणी लागलेली असायची, मोस्टली मराठी. आणि तेव्हापासूनच मला गाण्याची आवड लागली.
थोडक्यात म्हणजे घरचं वातावरण आणि पेरेंट्स इन्व्हॉल्वमेंट ही महत्वाची. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत कधीपासून आणि कुणाकडे शिकतोयस?
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत मी साधारण 6-7 वर्षांचा असताना शिकायला सुरुवात केली. माझ्या सर्वात पहिल्या गुरु श्रीमती अनुसया रॉय त्यांच्याकडे काही वर्ष शिकल्यानंतर मी पंडित जसराजांच्या सिनियर डिसायबल पंडित तृप्ती मुखर्जी यांच्याकडे शिकायला जायला लागलो. त्यांच्याकडे शिकताना दरवर्षी उन्हाळ्यात पंडित जसराजी म्हणजे माझे बडे गुरुजी आम्हाला शिकवायचे. शाळेत 11वीत अभ्यासाचा प्रेशर जेव्हा खूप वाढला तेव्हा मला म्हणजे त्यांच्याकडे जाणं जमेन असं झालं. सध्या मी श्री मनोज गोविंदराज यांच्याकडे गाणं शिकत आहे.
ओके. गायकीबरोबरच तू काही वाद्य सुद्धा वाजवतोस असं ऐकलंय, तर कोणकोणती वाद्य वाजवतोस, कुणाकडे शिकतोयस तू?
मी 3 वर्षांचा असताना आई बाबांकडे व्हायोलिन शिकायचं हट्ट जाणून बसलो होतो, म्हणून त्यांनी मला व्हायोलिन शिकायला पाठवलं. त्यानंतर काही कारणामुळे ते शिक्षक दुसऱ्या गावी राहायला गेल्यामुळे ते शिक्षण तिथेच थांबलं. मी साधारण 8-9 वर्षांचा असताना मी सिस्टरकडे पियानो शिकायला सुरुवात केली. 2 वर्ष वेस्टर्न क्लासिकल पियानो वाजवल्यानंतर मी श्री बॉबी चॅटर्जी यांच्याकडे कीबोर्ड वाजवायला शिकू लागलो. माझ्या पियानो शिक्षणाचा मला कीबोर्डसाठी बराच फायदा झाला. कीबोर्डवर मी हिंदी गाणी वाजवतो, त्यापैकी थोडी गाणी माझ्या वेबसाईटवर आहेत. मी श्री समीर चॅटर्जी यांच्याकडे 3 वर्ष तबला देखील शिकलो आहे आणि हार्मोनियम मात्र मी वेळेअभावी स्वतःच शिकलो. अर्थात कीबोर्ड येत असल्यामुळे ते शिक्षण खूप सोपं गेलं.
थोडक्यात म्हणजे आवड असली की सवड मिळते आणि त्या गोष्टी जरा सोप्या वाटतात, नाही का?
हो हो, बरोबर.
तू साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स केलायस, क्वायर मध्ये भाग घेतोस, त्याबद्दल जरा थोडी अधिक माहिती सांग ना.
मी एलिमेंटरी स्कूल पासून शाळेच्या क्वायर मध्ये भाग घेत आलो आहे. मिडल स्कूल मध्ये असताना मी रिजन्स क्वायर मध्ये पहिल्यांदा निवडला गेलो. हायस्कूल मध्ये गेल्यापासून मी प्रत्येक वर्षी रिजन्स आणि ऑफ स्टेट मध्ये निवडला गेलो. या दोन्हीसाठी ऑडिशन असते आणि गेल्या वर्षाचा अखेरीला झालेल्या ऑल इस्टर्न क्वायरच्या ऑडिशन मध्ये माझी पहिल्यांदाच निवड झाली, याचा मला खूप आनंद वाटतो. आणि साऊंड इंजिनिअरिंग मी माझे कीबोर्ड गुरुजी श्री बॉबी चॅटर्जी यांच्याकडे शिकलो. त्यांचा माझ्या म्हणजे संगीतातील यशात बराच मोठा वाटा आहे. त्यांनी मला कीबोर्ड पासून ते चांगलं जीवन कसं जगावं इथपर्यंत सगळं शिकवलं. त्यांनीच पुढाकार घेऊन मी फक्त 15 वर्षांचा असताना माझी डेमो सीडी काढली. त्या सीडीवर मी माझ्या आवाजात म्हणजे मला देवासमान असलेल्या मोहम्मद रफी साहेब यांची 6 गाणी बॉबी अंकल यांच्या स्टुडिओमध्ये प्रोफेशनली रेकॉर्ड केली. त्यानंतर मी बॉबी अंकल कडून साऊंड इंजिनिअरिंग बद्दल बरंच शिकून घेतलं आणि मग मी माझ्या बेसमेंटमध्ये एक छोटा स्टुडिओ बनवला. माझ्या वेबसाईटवर म्हणजे neelnadkarni.com ह्याच्यावर नवकल्पना नवरूप से हे गाणं मी माझ्या स्टुडिओमध्ये स्वतःच रेकॉर्ड केलं, म्हणजे लाईव्ह प्रोग्राम मध्ये.
ओके नील, तू गाण्याबरोबर सध्या एकीकडे शाळेत 12वीत शिकतोयस, चॅरिटी फंड रेजिंगसाठी गाण्याचे कार्यक्रम करतोस, तेव्हा हे सगळं करताना अभ्यास खेळ यात तुझी कितपत प्रगती आहे? 12वी नंतर पुढे तू काय करायचं ठरवलंयस?
वेल, मी शाळेच्या अभ्यासाबरोबर गाण्याचा सराव चालू ठेवणं हे जरा म्हणजे कठीणच असतं, पण म्हणजे गाणं आणि संगीत हे माझ्या विरंगुळ्याचं साधन असल्यामुळे ते तेवढं जड जात नाही. मला टेनिस खेळायला खूप आवडतं. मी एक वर्ष शाळेच्या ज्युनियर वॉर्सरी टीम मधून खेळलो सुद्धा, पण नंतर मात्र मला टेनिस किंवा गाणं असा प्रश्न टाकण्यात आला आणि मी गाण्याची निवड केली. मला फायनान्स, इकॉनॉमिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे. म्युझिक मायनर घ्यायची सुद्धा खूप इच्छा आहे.
फार छान. तुला कदाचित माहित असेल, थ्रूआउट द एजेस देर इज अ कनेक्शन बिटवीन मॅथमॅटिक्स अँड म्युझिक. पायथागोरस, पिसाचा, लिओनार्डो आणि अजून बरेच मॅथमॅटिशियन्सनी गणिताचे पॅटर्न्स संगीतामध्ये शोधले आहेत.
नोटीस केलंय, म्हणजे तबला शिकलो मी तेव्हा म्हणजे डिफरंट तार्स असे वाजवायला लागतात आणि त्याच्यामध्ये मात्रा हे सगळं म्हणजे बीट्स कसे डिवायडेड असतात त्याच्यासाठी खूप मॅथमॅटिक्स हे लागतं. आणि ऑब्व्हियसली म्हणजे गाताना पण क्लासिकल गाताना ते म्हणजे मनात ठेवायला लागतं काउंट आणि सगळं
बरोबर. आपण जरा दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. पाश्चिमात्य व हिंदुस्थानी संगीत क्षेत्रामध्ये तुझ्या आवडीचे गायक गायिका तसेच तुझी काही प्रेरणास्थानं कोणती आहेत?
पंडित जसराज यांच्याकडून तर मी म्हणजे स्वतः शिकलो आहे, तसेच पंडित भीमसेन जोशी आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचे म्हणजे गायन आवडतं. मी आधी म्हटल्याप्रमाणे रफी साहेब माझे दैवत आहे. त्यांच्या सारखा सेमी क्लासिकल आणि लाईट म्युझिक गाणारा गायक निदान माझ्या मते तरी पुन्हा म्हणजे झाला नाहीये. मला लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाम मंगेशकर आणि सुधीर फडके यांची गाणी सुद्धा खूपच आवडतात. पश्चिमात्य संगीतात माझी आवड पॉप म्युझिक म्हणजे लाईक मायकल जॅक्सन आणि बिली जो पासून R&B लाईक बॉयज टू मेन नावाचा ग्रुप ते वेस्टर्न क्लासिकल लाईक म्हणजे लुचियानो फावराडी आणि जॉर्ज ग्रोबेन अशी आहे. या सगळ्या कलाकारांची गाण्याची तयारी व त्यांचे एक्सप्रेशन वाखण्यासारखे आहेत.
ओके, नुकतीच तुझी एक CD प्रकाशित झाली आहे, तर त्याबद्दल थोडं सांग ना, रेकॉर्डिंग बद्दल तुझे काय अनुभव आहेत त्या सीडीच्या?
वेल, अमेरिकेतील आणि भारतातील बाबांच्या काही मित्रांतर्फे माझी रफी साहेबांची गाण्याची सीडी मुंबईमध्ये पत्की साहेबांकडे पोचली. मी बाय द वे त्यांना अशोक काका म्हणतो. आणि मग पहिली वहिली प्रेम या सीडीची कल्पना पुढे गेली. ऐनवेळी बाबा आई दोघांनाही त्यांच्या कामामुळे वेळ नसल्यामुळे मी एकट्यानेच भारतात जायचं ठरलं. माझे आजी आजोबा मुंबईमध्ये राहतात. मी त्यांच्याकडे 2.5 आठवडे राहिलो. त्यांनी आणि अशोकाकांनी सुद्धा मला खूपच म्हणजे मदत केली. त्यांच्याशिवाय सीडी प्रोजेक्ट शक्यच झाला नसता. सहगायक कलाकार वैशालीताई, बैलाताई, राकेशजी, तबी परीख, शिवाय श्री सुरेश वाडकर यांच्या आजीवसून साऊंड स्टुडिओ मधले ऑडिओ इंजिनियर्स यांचा मोलाचा सहकार्य लाभला.
एक्सिलंट. व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट स्ट्रेंथ विच विल बी हेल्पफुल इन युअर म्युझिकल अँड अकॅडमिक करिअर? अँड कॅन यू टेल अस समथिंग अबाउट युअर फ्युचर प्लॅन्स अँड गोल्स?
I love music and hence I'm very passionate about it. The disadvantage of this is that I tend to neglect things that I don't like. This goes for various academic subjects as well. But I love math and chemistry, but I'm not so fond of biology. About future plans, ideally I would like to have my own production company that can produce high quality music. I would like to use music to bring as many world cultures together as possible.
Okay, Neil, thanks for your time. आणि सगळ्या रसिक श्रोत्यांतर्फे तुला शुभेच्छा. मुलाखतीचा शेवट तू गायलेल्या गाण्यानं करणं जास्त योग्य ठरेल, तेव्हा तुझ्या आवाजातलं एखादं मराठी गीत आपण ऐकूयात का?
हो हो.
पाने खुशी का ऐसा समा है। वरुणी आवे चिंब बिजावे भीगा भीगा ये आसमां है।
ढोल बजाता आया रे।